वासुदेवाय,
ओम नमो भगवते वासुदेवाय,
ओम नमो भगवते वासुदेवाय,
ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर गौतम ऋषी आपल्या आश्रमामध्ये तपस्या करत होते, त्यांचा आश्रम डोंगरावरती होता आणि जंगलामध्ये होता। तर त्यांची पत्नी अहिल्या ती खूप सुंदर होती, तर इंद्र तिला बघून मोहित होतो आणि गौतम ऋषी तपस्येला गेलेले असताना गौतम ऋषींचं रूप घेऊन घरी येतो आणि तिला फसवतो। थोड्या वेळाने गौतम ऋषी घरी येतात तर तिला वाटतं अरे हे पण गौतम ऋषी, मग तिला कळतं की आपल्याला फसवलं गेलं आहे म्हणून। पण गौतम ऋषी जेव्हा बाहेरून येऊन बघतात त्यांना कळतं की हे इंद्राने केलेलं पाप आहे म्हणून। म्हणून ते इंद्राला शाप देतात की तुझ्या अंगावरती सर्व डोळे तुळे असतील, आपल्या ह्या दोन डोळे असतात ना, अंगभर डोळे तुळे असतील, ज्या डोळ्यांनी तू पाहिलंस आणि मोहित झालास तर तुला शाप म्हणून तुझ्या सगळ्या ठिकाणी पायाखाली हातावर सगळ्या डोळेच असतील। आणि आपल्या बायकोला शाप दिला की तू दगड होशील म्हणून, दगड झाली। म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र आले वनवासामध्ये तेव्हा ऋषींनी म्हणून सांगितलं की ह्या दगडावर पाय ठेवा तुम्ही, आणि प्रभूंनी त्याच्यावर पाय ठेवला आणि त्यातून लगेच अहिल्या प्रकट झाली आणि प्रभूच्या दर्शनाने अहिल्या एकदम पवित्र झाली, सगळे पापाचे पाप मुक्त झाले त्याचे। कारण ज्यांना भगवंत दिसतात त्यांचे पापं टिकत नाहीत कधीच, आणि पापं असतील तर भगवंत दिसत नाहीत, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत। जसं ध्रुवाला भगवंत दिसले, का दिसले, कारण तपस्या करून सारी पापं नष्ट झाली त्याची। आणि ज्या भगवंत दिसले त्या भगवंताला म्हणाले की तुझी इच्छा होती ना ध्रुव लोक प्राप्त करायची, मग तुला मी ध्रुव लोक देणार। तर त्यावेळी ध्रुवाने काय म्हटलं की मी ध्रुव लोक प्राप्त करण्याकरता म्हणून आलो होतो, परंतु तुमची जेव्हा तपस्या केली, तुमची आराधना केली, तुमची पूजा केली तेव्हा माझ्या साऱ्या इच्छा नष्ट झाल्या। आत्ता मला तुम्हाला पाहिल्यानंतर ध्रुव लोक प्राप्त व्हावं अशी इच्छा नाही, कारण मी तुटलेल्या काचेच्या तुकड्यांना शोधण्याकरता आलो होतो, पण तुमच्या रूपाने मला हिरा दिसला। आता मला तुमचा हिरा प्राप्त झाल्यानंतर ते तुटलेले काचे तुकडे नको आहेत। म्हणजे ज्या ध्रुव लोकाची प्राप्ती करण्याकरता म्हणून त्यांनी तपस्या केली होती ते त्याला आता तुटलेल्या काचेच्या तुकड्याप्रमाणे भासत आहेत, एवढे भगवंत महान आहेत, एवढे भगवंत महान आहेत। जो रागवून घरून निघाला होता हा चिडून की जाणार जंगलात तुम्ही, मी जाणार आणि असं स्थान प्राप्त करणार जिथून मला कोणी उत्तर म्हणणार नाही, आणि एवढी कठोर तपस्या केली एवढ्या लहान मुलाने, झाडाची पानं खाऊन फक्त हवा खाऊन हवा पण बंद करून टाकली, शेवटी श्वास कोंडून ठेवला, जग कोंडलं अखर श्वासाने, एवढी तपस्या केली ती प्राप्त करण्याकरता वस्तू। परंतु त्या तपस्येमुळे भगवंत प्रसन्न झाले आणि दर्शन दिलं भगवंतांनी, तर त्या दर्शनामुळे ही जी इच्छा होती ती पण नष्ट झाली। हे भगवंताचं महात्म्य आहे। भगवंत जेव्हा दिसतात कोणाला त्याच्या मनामध्ये जगातली कुठची इच्छा उरत नाही, तृप्त होतो मनुष्य तो। तसं अहिल्याने जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहिलं त्या सगळ्या इच्छा सगळ्या नष्ट झाल्या त्याच्या, ती शुद्ध झाली, पवित्र झाली, आणि तशीच ती वैकुंठामध्ये गेली त्याच स्थितीला, त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्या क्षणी भगवंताने आशीर्वाद दिला। तर आपण गौतम ऋषींनी दिलेला शाप वाईट म्हणावा चांगला म्हणावा असं आहे। शेवटी आपल्याला वाटतं की आपल्याला शाप मिळाला। नारद मुनी जेव्हा चालले होते एका ठिकाणी तेव्हा कुबेराचे दोन मुलं, नलकुबेर आणि मणिग्रीव दोन मुलं, म्हणजे बडे बाप के बेटे. कुबेर कोण? देवाचा खजिनदार, देवांचा खजिनदार, म्हणजे साधारण मनुष्य नाही, अर्थमंत्री आपला कसा असतो तसं. त्याचे दोन मुलं पॉवरफुल, परंतु नशेमध्ये चूर होऊन, निर्वस्त्र होऊन नदीमध्ये आंघोळ करतायत. तिकडून नारद मुनी आले तर बाकी सगळे कपडे घालून लगेच पळून गेले त्यांना बघितल्यानंतर. पण एवढे नशेमध्ये होते की त्यांना काय भानत नव्हतं की नारद मुनी आले का कोण आले त्यांना माहीत नाही. आपलं ते तसेच निर्वस्त्रामध्ये चाललं आहे त्यांचं मजा. तर नारद मुनी वाटलं की अरे एवढ्या मोठ्या देवतेची मुलं आहेत ही, एवढी बिघडली तर कसं चालणार, त्यांना सुधारणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी शाप दिला त्यांना की तुम्ही दोघं वृक्ष व्हाल, वृक्ष. हां, तर ते एकदम त्यांची नशा उतरली खाडकन एकदम. जेव्हा त्यांना शाप मिळाला तेव्हा नशा उतरली, तेव्हा त्यांना कळलं की आपण काय केलं आणि काय झालं. मग ते शुद्धीवर जेव्हा आले तेव्हा नारद मुनींच्या पायाशी पडले आणि म्हणाले, महाराज आम्हाला वाचवा, आता आम्ही तर चूक केलेलीच आहे, पण आता तुम्ही मला काहीतरी उशाप पण द्या, काहीतरी कन्सेशन डिस्काउंट द्या जरा काहीतरी. मग ते म्हणाले, तुम्ही वृक्ष व्हाल, पण तुम्ही जेव्हा कृष्ण भगवंत जन्म घेतील ना द्वापर युगामध्ये, तेव्हा यशोदेच्या अंगणाने गोकुळामध्ये तुम्ही वृक्ष बनाल, जिथे कृष्ण येऊन खेळतील तुमच्या आसपास, तुम्हाला दर्शन होईल आणि ते तुमचा उद्धार करतील. तर यथावकाश हे एक फार पूर्वीची गोष्ट आहे, सत्ययुगातली गोष्ट, फार हजारो लाखो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दोन युग गेली, तिसऱ्या युगाच्या अंती भगवंत आले, त्यांनी गोकुळात जन्म घेतला, म्हणजे मथुरेत जन्म घेतला, गोकुळात रातोरात आले, ते थोडे थोडे मोठे झाले, मग ते लोणी चोरायला लागले. मग एकदा आईने पकडलं लोणी चोरताना, ते मटका फोडून सगळ्या ठिकाणी दही ओतून रस्त्यामध्ये त्यातलं लोणी काढून माकडांना खायला घालून खूप मजा करतात. मग तेव्हा त्यांना भगवंतांना आईने पकडलं आणि म्हटलं, तू खूप मोठा मस्ती करतोस, आतापर्यंत मला विश्वास नव्हता की तू लोणी चोरायचा, तेव्हा गोपी येऊन कंप्लेंट करायचा तेव्हा, पण आज मी तुला स्वतः माझ्या हाताने डोळ्यांनी पाहिलं, तू खरोखरच लोणी चोरायस, आता तुला मी शिक्षा देणार, आणि तू ह्या उखळीवर चढून लोणी चोरलंस, मटका फोडलास, म्हणून उखळ्याने तुला दोघांना दंड देणार. म्हणून त्या उखळीला भगवंताला बांधलं. आता म्हटलं, बस येते आता मला खूप कामं आहेत आतमध्ये घरामध्ये, कारण हलायचं नाही असं म्हणून बांधून गेले निघून. मग भगवंताला खूप राग आला बालकृष्णाला, त्यांनी ते ओढायला सुरुवात केली, उखळ आणि दोरी बांधलेली पोटाला, ओढत 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 खाली उतरले आपल्या घरातून, अंगणामध्ये गेले आणि अंगणात जाऊन त्यांची उखळ जी आहे ती दोन झाडामध्ये अडकली, अशी आडवी असं ना उखळ, ती अशी 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 येत होती, दोन झाडामध्ये जाऊन ती अडकली, तर भगवंतांनी ती झाड दोन्ही झाडं ओढली आणि खाली पाडून टाकली, त्याच्यातून ते दोन देवता प्रकट झाले. कोण? कुबेराची मुलं, नलकुबेर आणि मणिग्रीव, हे दोन मुलं तिकडे अनंत हजारो वर्ष झाडं म्हणून जगत होते गोकुळाच्या अंगणामध्ये कृष्णाच्या घरच्या शापामुळे. तर ज्या क्षणी त्यांनी भगवंताला पाहिलं, झाडात आले प्रकट झाले ते, त्याच क्षणी त्यांना त्यांची मुक्ती झाली. मग त्यांना शाप मिळाला, तो शाप होता की वरदान होतं? ऋषी मुनी कधीही शाप वाईट देत नाहीत, तो वाईट वाटतो आपल्याला ऐकताना, पण त्यात आपलं परम कल्याण असतं. जर ते दारू पिऊन तिकडे नशा करत नसतं करत, त्यांना शाप मिळाला असता ते देवताच बनून राहिले असते, पण त्याच्यामुळे ते वृक्ष बनले आणि देवाचं दर्शन त्यांनी घेतलं, बाललीला पाहिल्या, त्यांची मुक्ती भगवंताने करून टाकली. याच्यामध्ये एक गोष्ट समजण्यासारखी आहे, जो मनुष्य कमीत कमी कपडे घालून आपलं अधिकाधिक शरीर दाखवायचा प्रयत्न करतो किंवा निर्वस्त्र होतो, त्या माणसाला पुढच्या जन्मात झाड व्हायला लागतं. ह्या प्रकृतीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. म्हणून जी लोकं कमीत कमी कपडे घालून फॅशन करतात, आपल्या शरीराचे निर्णय अवय लोकांना दाखवतात, किती आम्ही सुंदर आहोत, आमचं शरीर किती सुंदर आहे, त्या लोकांना निश्चित रूपाने पुढच्या जन्मामध्ये झाड व्हावं लागतं. म्हणजे बॉलिवूड, लॉलीवूड, टॉलीवूड, शेवटी काय बनणार? वूड. समजलं ना तुम्हाला काय ते? हां, कारण बॉलिवूड, टॉलीवूड, लॉलीवूडमध्ये कमीत कमी कपडे घालतात आणि अधिकाधिक अंग लोकांना दाखवतात. मनुष्य कपडे घालण्याकरता आणि अंग झाकण्याकरता आहे. प्राणी एका ठिकाणी आहेत निर्वस्त्र, त्यांना वस्त्र असं का चड्डीबिड्डी घालतात का ते? नाही घालत. प्राणी घ्या, हत्ती घ्या, हां कुत्रा घ्या, मांजर घ्या, आणखीन काय वाघ सिंह हत्ती काय पाण गेंडा कुठचा पण प्राणी घ्या तुम्ही, कपडे घालतो का तो? नाही घालत. कपडे कोण घालतं? फक्त मनुष्य. आणि मनुष्याचा करता संस्कृती अशी सांगितली भगवंतांनी की सर्व व्यवस्थित झाकायचं आपलं, कुठचाही शरीराचा पार्ट इतरांच्या प्रदर्शनाकरता नसतो. श्रृंगार करावा माणसाने परंतु प्रदर्शन करतच नाही करावा. श्रृंगार हा काही श्रृंगार फक्त पती करता असतो, काही गोष्टी फक्त पती पत्नी करता असतात, जनते करता नसतात. आता आजकाल सगळी दुनिया सगळं बघून घेते नंतर मग लग्न त्यांचं होतं. त्यांनी सगळं जगात सगळ्या लोकांनी बघून झालेलं असतं आधीच, इतके कपडे तंग घालतात ते लोक. तर ह्या नलकुबेर आणि मणिग्रीवाच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की अंग सोडून प्रदर्शन केलं तर झाड बनणं निश्चित. आणि झाड म्हणजे काय? अचर, चालू शकत नाही, पायातून अन्न खाणार, पादप त्याला म्हणतात. पादप म्हणजे त्यांची मुळं आहेत ना, मुळं म्हणजे पाय ना, त्यातनं आपलं अन्न शोषणार ते आणि त्यातून खाणार. आपण हातातनं आणि तोंडातनं खाणार, ते पायातनं खाणार. आणि वृक्षाला उन्हात उभारायला लागतं, थंडीत उभारायला लागतं, कोणी गेलं तर फांडी तोडतो आणि जाळतो, है ना. अशी वृक्षाची योनी जी आहे ना ती सगळ्यात एकदम खालची बांधली गेली आहे. सगळ्यात खालची योनी ती वृक्षाची योनी. फार उपयोग असते पण त्या जीवाकरता फार वाईट असते. त्यामुळे आत्मा असतो म्हणून ते मोठं होतं ना, त्याचं मोठं कसं होणार आत्मा नसेल तर. परंतु तुमचा आमचा जो जीव आहे तो पण त्याचा तोच जीव आहे. सच्चिदानंद, सच्चिदानंद आत्मा जो आहे तो वृक्षामध्ये सुद्धा आहे. परंतु कष्ट खूप, तुम्ही सावलीत बसणार वृक्षाच्या पण तो ऊन सहन करणार. थंडीत तुम्ही त्याची फांडी तोडून जाळणार आणि उष्णता निर्माण करणार पण तो तिकडे बर्फात उभा राहणार, थंडीमध्ये आणि वाऱ्यामध्ये आणि उन्हा वादळामध्ये उभा राहणार. तशी योनी फार भयंकर मानली गेली आहे. आणि कशी योनी? हजारो साल जीवन असतं त्याचं. कुत्रा मांजर कसं 10-15 वर्ष जगतं, वृक्ष कधी कधी 5,000 वर्ष पण जगतं, 6,000 वर्ष पण जगतं. किती अशी वृक्ष आहेत जगामध्ये, अमेरिकेत आहेत, भारतामध्ये आहेत, अनेक हजारो वर्ष. म्हणजे मुक्तीच नाही, तिथे उभं राहायचं फक्त बस. लोक बसणार तुमच्या सावलीमध्ये, लोक फांद्या करून तुम्ही जाळणार त्यांना फांदीला, तुम्ही तिकडेच. तर अशी योनी कधीही आपल्याला प्राप्त होऊ नये. म्हणून अंगभर वस्त्र घालावीत, लोकांना आपले अंग दाखवू नयेत, आपलं सौंदर्य लपून ठेवावं. आता आम्ही एक मध्ये एक लेख वाचला, लेख तो लेख हिऱ्यावरती होता. हिरा समज तुम्हाला मी एक हिरा दिला, एकदम किमती हिरा, तुम्ही तो कुठे ठेवाल? तिजोरीमध्ये ठेवणार. कसा ठेवाल? असा ठेवून द्याल, तिजोरी एवढी मोठी आहे त्या कपडे टाकून द्याला, असं करणार? काय करणार सांग ना, काय करणार? व्यवस्थित म्हणजे काय विचारतोय? एक बॉक्स घेणार, तर एवढा हिरा असतो एवढा मोठा बॉक्स घेणार, त्याच्यामध्ये मखमल असणार लाल रंगाची, त्याच्यामध्ये एक हुक असणार, त्याच्यामध्ये एक झाकण असणार, त्याच्यात तो हिरा असा ठेवणार जपून, त्याच्यामध्ये आणखी लाल कापडात तो गुंडाळणार आणि ठेवणार. का बरं असं? का सांगा ना, का? मौल्यवान आहे म्हणून ना. ते एक मौल्यवान वस्तू आपण आपल्या घरातल्या गुप्त ठिकाणी एवढी जपून बंद करून ठेवतो, तर तुमचं आमचं शरीर मौल्यवान नाही का? ते आपण जगाला दाखवत फिरतो, हे इकडून ओपन तिकडून ओपन, तिकडून खाली तिकडून वरती, इकडून टाईट तिकडून टाईट, हे केस सोडलेले सगळे, सौंदर्य आपलं सगळं, हे जगाने बघून घ्या सर्वांनी. तर ते गुरुजी म्हणाले त्या मुलीला की तो हिरा जो आहे तो जिवंत पण नाही ना, तो हिरा त्याला तुम्ही एवढं तिजोरीच्या तिसऱ्या आतल्या कप्प्यामध्ये, चौथ्या कप्प्यामध्ये, डबीमध्ये, लाल मखमली वस्त्रामध्ये, त्याच्या हुकमध्ये लॉक करून, त्याच्यावर लेबल लावून आत लपून ठेवता. म्हणजे आपली जेव्हा घरात एखादी किमती वस्तू येते ते आपण लपून ठेवतो, जपून ठेवतो आणि लपून पण ठेवतो. तर तुमचं शरीर एवढं किमती नाही आहे का? मला असं वाटतं की ते हिऱ्याहून जास्त किमती आहे. ते तुम्ही कसं लोकांच्या समोर ओपन ठेवता? मग त्या मुलीचं बरोबर पटलं, तेव्हापासून ते अंगाभर कपडे घालून शाळेत यायला लागली आणि कॉलेजमध्ये जायला लागली. तर सांगायचा मुद्दा असा की भगवंतांनी अहिलेचा उद्धार केला. त्याच्यानंतर भगवंत नदी पार करण्याकरता म्हणून एका ठिकाणी गेले, शरयू नदीच्या काठी. तर तिकडे केवट म्हणजे नाविक होता, तर तो म्हणतो काय, भगवंत म्हणतात की आम्हाला न तर पार करून दे नदी. तो म्हणतो पार करू देईन, माझी एकच अट आहे, पण मी असं ऐकलं आहे की तुमच्या पायाची धूळ जी आहे ती फार पॉवरफुल आहे, असं मी ऐकलं आहे. माझ्या कानावरती आलं आहे की तुम्ही नवरा बायको आणि तुमचा धीर जो आहे ते वनवास करतायत, परंतु मी अशी तुमची कथा ऐकली आहे की तुमच्या पायाचा स्पर्श ज्याला झाला त्यातून बाई निर्माण झाली. बाई, या पायाची धूळ ज्या दगडाला लागली तिकडून बाई निर्माण झाली. जर तुम्ही पाय न धुता माझ्या बोटीवर आलात तर माझ्या बोटीची पण बाई होऊन जाईल, तुम्ही खाऊ काय, समजलं तुम्हाला? तो दगड दगड नाही उरला, दगड नष्ट झाला, तिकडून बाई निर्माण झाली. तसे तुम्ही हेच पाय घेऊन हीच धूळ घेऊन जर माझ्या बोटीत चढलात तर माझी उपजीविका नष्ट होऊन जाईल, त्याची पण बाई उत्पन्न होईल, ती पण जाय स्वर्गात निघून. म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे, माझ्या बोटीमध्ये यायचं असेल तर पहिले पूर्णपणे पाय स्वच्छ धुवा, सगळी धूळ काढून टाका आणि मग माझ्या बोटीमध्ये या. असं म्हणून तर चतुर माणसाने भगवंताचे पाय धुतले एकदम स्वच्छ आणि सर्व पाणी पिऊन टाकलं त्याने, डोक्यावरती घातलं आणि पिऊन टाकलं आणि मग भगवंताला बोटीवर घेतलं आणि म्हणतात की मी तुम्हाला नदी पार करून देईन, तुम्ही मला भाऊसागर पार करून द्या. फार हुशार भक्त, म्हणजे फारच चतुर भक्त. एक तर पूर्ण धूळ काढून पूर्ण पाणी पिऊन घेतलं चरणामृत भगवंताचं. हां, तीन गोष्टी पॉवरफुल जगात आहेत या. एक म्हणजे भगवंताच्या पायाची धूळ, दोन म्हणजे भगवंताच्या पायाचं धुतलेलं पाणी, आणि तीन म्हणजे भगवंताचं उरलेलं उच्चिष्ट. आपण जे खातो ना ते काय असतं, भगवंताला खाऊन दिलेलं उरलेलं आपण खातो ना, म्हणजे उच्चिष्ट. भगवंतांनी जे उष्ट केलेलं आहे प्रेमाने, ते आपण त्याने ग्रहण केलेलं आहे, त्याचं उरलेलं आपण खातो. या तीन गोष्टी महाबल म्हटलेल्या आहेत. महाबल, भक्त मुक्त अवशेष, भक्त चरण जल आणि भक्त रज, भक्त चरणे भगवंत चरण रज, तीन महाबल. या तीन महाबलापैकी कुठची एखादी वस्तू तुमच्या आयुष्यात आली तुमचं सगळं पाप नष्ट संपून जाणार. तर त्यांनी काय केलं, भगवंताच्या पायाचं पाणी धुवून प्रशन केलं. अशा प्रकारे तो केवट असतो, एकदम अशिक्षित किंवा गरीब किंवा गरीब असा गावचा मनुष्य असतो, परंतु भगवंताची भक्ती करण्याकरता श्रीमंत व्हायची आवश्यकता नसते. भगवंताची भक्ती करण्याकरता फार ज्ञानी असायची आवश्यकता नसते, सुशिक्षित अशी आवश्यकता नसते, शहरातलं असायची आवश्यकता नसते, ब्राह्मणकुल असायची गरज नसते. भगवंताची भक्ती ही सगळ्याच्या इंडिपेंडेंट असते, ती आपल्याला गरीब नसता असतानासुद्धा करू शकतो, आपण अशिक्षित असून करू शकतो आणि गावचा कुरूप जरी असू तरी करू शकतो. तसा तो केवट शिकलेला पण नव्हता, ब्राह्मण कुलातला पण नव्हता, सुंदर पण नव्हता, धनी पण नव्हता, पण त्याने आपली दिव्य बुद्धी वापरून भगवंताचे चरण धुवून भगवंताच्या बोटीमध्ये बसून त्यांना नदी पार करवली आणि भगवंतांनी त्याला भाऊसागर पार करवला. भाऊसागर म्हणजे काय सांगा, भाऊसागर म्हणजे काय, भाऊसागर म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यात मुक्त करून टाकला त्याला. भव म्हणजे चार गोष्टी, भव म्हणजे जन्म मृत्यू म्हातारपण आणि रोगराई, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे रोग, हे कोणा सुटले नाहीत ना, चालू असतं चक्र. ते या चक्रातून भगवंतांनी, आणि सागर का म्हटलेलं आहे, एवढं डीप आहे, एवढं खोल आहे, एवढं दूरवर पसरलेलं आहे की याचा कोणी पार नाही करू शकत त्याला, यात फक्त मनुष्य बुडतो बस आणि काय करू शकत नाही. तर त्या भवसागरात बुडणाऱ्या माणसाला भगवंत फक्त वाचू शकतात, बाकी कुठचीही देवता वाचू शकत नाही. कारण सगळ्या देवतांना खूप भगवानी पॉवर दिलेली आहे, परंतु जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्याची शक्ती कुठच्याही देवतेला दिलेली नाही. ते एकच देवता, ते म्हणजे मुकुंद, म्हणजे कृष्ण, तेच फक्त स्वतः जीवाला ह्या चक्रातून मुक्त करू शकतात. तर त्या केवटाने फार युक्तिशीरपणे भगवंताची कृपा प्राप्त केली आणि भवसागरून पार झाले ते. मग शेवटी 14व्या वर्षात म्हणजे 13 वर्ष त्यांनी चित्रकुटुंबे काढली भगवंतांनी. असं म्हणतात की 13 वर्ष भगवंत फार आनंदामध्ये होते, स्थितीबरोबर काही कष्ट नाही, आनंद नाही. 14व्या वर्षी सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलं भगवंताला, आता तुम्ही जा दंडकारण्यामध्ये, तुमचं कार्य तिकडे आहे सगळं पूर्ण. हे सगळे अवतार घेतला एवढा त्याचं कारण काय आहे? ते रावणाला मारायचं ना, तर जा तुम्ही 14 वर्षाला. तर 14व्या वर्षी भगवंत चित्रकूट सोडून दंडकारण्यामध्ये आले. दंडकारण्य कुठे आहे? मध्य प्रदेशपासून सुरू होतं आणि नाशिकपर्यंत आणि खालीपर्यंत आहे, अगदी पंपा सरोवरपर्यंत आहे, दक्षिण भारतापर्यंत. फार विस्तार, फारच विस्तारपूर्वक तिकडे आले जेव्हा, तेव्हा पंपा सरोवर रामेश्वर नाही, पंपा सरोवर किष्किंधा क्षेत्र म्हणजे हंपी हनुमानाच्या खाली. कन्याकुमारी तर भारताचा एंड झाला ना, कन्याकुमारी नाही, जिकडे मद्रास आहे ना त्या ठिकाणी पंपा सरोवर आहे. एनिवे, तर काय म्हणतो तुम्हाला मी, हां सर, 14व्या वर्षी भगवंत तिथे आले तर लक्ष्मणा पहिले ते अगस्त्य मुनीला भेटले. अगस्त्य मुनीचा आश्रम आहे तिकडे, नाशिकच्या पुढे 28 किलोमीटर आहे, तिकडे आश्रम भेटले. अगस्त्य मुनी फार महान मुनी, त्यांनी एकदा एका घोटामध्ये पूर्ण समुद्र पिऊन टाकला होता, एवढे महान ऋषी होते ते, फार पॉवरफुल. त्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतला आणि त्यांना म्हटलं, आणि त्यांना विचारलं, महाराज आम्ही दंडकारण्यात कुठे राहू? तर अगस्त्य मुनी म्हणाले, तिकडे गोदावरी नदी एका ठिकाणी दक्षिणेला वळते, पश्चिमेकडून दक्षिणेला वळते, ते जो वळणारा भाग जो आहे तो अतिशय पवित्र आहे, त्या ठिकाणी जो राहील तो जगामध्ये पुन्हा जन्म घेणार नाही, असं पवित्र क्षेत्र आहे. त्याला म्हणतात रामघाट, म्हणजे नंतर रामघाट नाव पडलं राम गेल्यानंतर. पण त्यांनी त्याला गायडन्स दिला की गोदावरी एकतर पवित्र आहे, वैकुंठामधून आलेली आहे, शंकराच्या जटामधून प्रकट झालेली आहे, ब्रह्मगिरीमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तिकडे झालेली आहे निर्माण, तिकडनं ती खाली आलेली आहे, तिकडून ज्या ठिकाणी ती पश्चिमेकडून दक्षिणेकडे वळते, कुठची पण नदी, गोदावरी म्हणून नाही, जी नदी पश्चिमेकडून दक्षिणेकडे वळते ती जागा जी असते वळायची, ती अतिशय पवित्र मानली गेलेली आहे. तर तिकडे मग भगवंताच्या अगस्त्य मुनींच्या आदेशानुसार ते तिकडे पोचतात आणि तिकडून जेव्हा निघतात तेव्हा जटायू त्यांना वरून असा सुरक्षा कवच असं देऊन त्यांना, ते म्हणतात जंगलामध्ये खूप राक्षस आहेत, तर मी तुमच्यावरून असा पंख पसरून जातो, तुम्हाला सुरक्षा देत तुम्हाला घर तिथपर्यंत पोचवतो. आकाशामध्ये असे आपण कसं हेलिकॉप्टर्स ना, ते प्रधानमंत्री चाललं तर हेलिकॉप्टरवरून गस्त घालतं की नाही, तसे हे जटायू महाराज पंख पसरवून 60,000 वर्ष वयाचे जटायू त्यांना तिकडे पोचवतात आणि लक्ष्मण तिकडे गोदावरीच्या किनारी पर्णकुटी बांधतात. आज त्या ठिकाणी काळारामाचं मंदिर आहे गोदावरीच्या किनारी. आणि तिकडे जेव्हा त्यांना कळलं की आपले वडील वारले दशरथ, तर त्यांचं श्राद्ध जे आहे ते रामाने त्या घाटामध्ये केलं आहे म्हणून त्याला म्हटलं रामघाट. त्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे. एक नदी वरून दिसते पण अरुणा वरुणा असी गोदावरी आणि कृष्णा याचा 5 नद्यांचा संगम अंडरग्राऊंड आहे आणि वरून गोदावरी आहे. अरुणा वरुणा असी गोदावरी कृष्णा किंवा सरस्वती, ते 5 नद्या त्यामध्ये आहे आणि ती दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिणेला वळणारी नदी. तिकडे प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं आणि तिकडे राहायला लागले ते. आणि तिकडे असं म्हणतात की लक्ष्मणाने 14 वर्ष ते झोपलेच नाहीत, कारण इंद्रजित राक्षस होतो ना, इंद्रजित राक्षस रावणाचा मुलगा, त्याला असं वरदान होतं की तुला जर कोणी मारणार असेल तर त्याला 14 वर्ष निद्रा टाकून राहायला लागेल, त्याला कोण राहणार 14 वर्ष झोपता कोण राहणार, म्हणजे तो झाला ना अमर. परंतु भगवंताची अशी इच्छा होती की तुम्ही कितीही मोठं वरदान प्राप्त करा, उपाशी पण जे जे काय राम द्यायचे त्यांना हे घे बाबा ठेव, तर ते ठेवून द्यायचे, खायचे नाहीत, असं उपवास काढला त्यांनी 14 वर्ष आणि निद्रा पण नाही काढली. दिवसभर रामाची सेवा करायची आणि कसं माहिती आहे का, वनवास म्हणजे कसं, छान नदी किनारा बघितला, छान फळांचं झाड बघितलं, एक झोपडी बांधली, तिकडे धावून टाकायचं, परत कुठे आणखी जायची गरज नाही. दर काही दिवसांनी जागा बदलायची, नवीन पर्णकुटी बांधायची. झाडाशी पण आसक्त व्हायचं नाही की झाड चांगलं आहे, चांगले फळं पण खूप गोड आहेत, सावली पण चांगली आहे, नदीचं पाणी पण खूप गोड आहे, चला इथे आपण तंबू ठोकून देऊया, तसं नाही. वनवासामध्ये फार कडक नियम असतात. तर ठिकठिकाणी लक्ष्मणाचं काम काय, दिवसभर सेवा करायची, कंदमूळ शोधायची, लाकडं तोडायची, पर्ण कुठे बांधून द्यायची, पर्णशय्या म्हणजे पानाची बेड बनवायचा, त्यांचे पाय चेपायचे, मग ते झोपले की काय करायचं, आपण झोपून जायचं नाही, मग गस्त घालायची, राक्षस कोणी हिंसक प्राणी येणार तर नाही ना, गस्त घालायची. एके दिवशी स्वतः निद्रा देवी तिकडे आली. ती म्हणाली, लक्ष्मणा आता तुझे भाऊ, मोठे भाऊ आणि वहिनी हे सुरक्षित झोपलेले आहेत, छान झोपले आहेत, सगळे सेवा संपलेली आहे, आणि मी आता जंगलात फिरून आलेली आहे. कोण सांगते? निद्रा देवी. माझ्या प्रभावामुळे जंगलामध्ये प्रत्येक प्राणी आणि पक्षी झोपी गेलेला आहे, प्रत्येक राक्षस झोपी गेलेला आहे, हे माझी गॅरंटी आहे तुला. आता तू झोप थोडा वेळ, म्हटलं विनंती करण्याकरता आली आहे. तुझी काळजी काय असते की माझा भाऊ आणि वहिनी झोपली आहेत तर राक्षस येऊ नये, कुठे कुठे प्राणी मोठा कडी मारायला येऊ नये, म्हणून तू कसं घालतो ना. आज तुला मी गॅरंटी देते की माझ्या प्रभावामुळे या जंगलामधील प्रत्येक जीव झोपी गेलेला आहे, तर तू थोडीशी झोप घे आता. तू तो म्हणतो की या वनवासामध्ये मी जोपर्यंत सेवेमध्ये आहे तोपर्यंत झोपायचा काय प्रश्न येत नाही. ती खूप विनवण्या करते, सांगा तुम्ही, विनवण्या करते, निद्रा देवी विनंती करते की मला घे कुशीमध्ये आणि झोपून जा तू, म्हणजे निद्रा देवीचा प्रभाव की झोपी जा तू, विनंती करते. ते म्हणते नाही नाही नाही. निद्रा देवी म्हणते, मी जेव्हा येते तर माझं वरदान मिळत पाहिजे तुला, मिळत पाहिजे. ते म्हणते तुला वरदान द्यायचंच असेल ना तर तू अयोध्येमध्ये जा, तिकडे माझी पत्नी पण जागी आहे, तिला माहिती आहे मी जागा आहे, म्हणून ती पण झोपत नाही तिकडे, रोज आता जागी असते ती. तर ती निद्रा देवी निराश होऊन जाते अयोध्येमध्ये. फार छान गोष्ट आहे का तुम्ही, की म्हणजे पतीचं प्रेम आणि स्वामी निष्ठा आणि प्रभूची सेवा ही कशी असावी याचा आदर्श आहे. तर निद्रा देवी निराश होऊन जाते अयोध्येला, आणि जिकडे उर्मिला बसलेली आहे जागून, दिवा लावून बसलेली आहे ती, असा दिवा झाकून बसलेली आहे. तर ती म्हणते, अगं मी तुला सांगते की सगळे सुरक्षित आहेत, तर पती पण सुरक्षित आहे, तर झोपून जा तू. ते म्हणते, नाही मला माहिती आहे माझे पती जागे आहेत, मी झोपू शकत नाही. मग तू काहीतरी माझ्याकडनं वरदान घे, तू झोपत तर नाहीच आहेस, माझ्याकडनं काहीतरी वरदान घे. तर ती म्हणते की माझ्या नवऱ्याला मला असं वरदान दे की माझ्या नवऱ्याला प्रभू रामचंद्रांचा वनवास संपेपर्यंत माझी आठवण नको येऊ देत. का? माझ्या आठवण आल्या त्याचं मन जरा समजून जर झालं, विचलित झालं, भावना जर उफाळून आल्या तर सेवेमध्ये बाधा येईल ना, त्यांच्या प्रभू रामाच्या सेवेत बाधा येईल ना. तर ते ऐकून निद्रा देवी हताश झाली, काय भक्ती आहे लोकांची, एकावेळी एक सरस. हां, तर ते लक्ष्मण जेव्हा रामचंद्रप्रभू परत आले ना दरबारामध्ये, राजा बनले पुन्हा एकदा, हां राज्याभिषेक झाला, आणि तेव्हा पहिली सभा भरली, पहिली सभा मंडळाची, तेव्हा लक्ष्मण भगवान जांभाळ्या देतात, आणि बाकीचे मंत्री काय म्हणतात, काय लक्ष्मणाला काय शिस्तबिस्त आहे की नाही. प्रभू रामचंद्राचा पहिला मंत्रिमंडळाची बैठक आहे, दरबार भरलेला आहे, आणि त्यात प्रमुख मनुष्य जो जांभे जातो आहे. तर ते ऐकून एक मुनी बोलले, अरे तुला काय माहिती आहे, 14 वर्ष झोपला नाही आहे, आज तो निश्चिंत झाला आहे, प्रभू रामचंद्र परत आले, राजा बनले, छान चालले आता, म्हणून ते आता निश्चिंत होऊन आता ना जांभे येते फर्स्ट टाईम, त्यांना झोपू द्या तुम्ही, आता त्यांना डिस्टर्ब करू नका, त्याने आपली सेवा केली 14 वर्ष. तर 14 वर्ष झोपली नाही हे त्यांचं इंद्रजीतोला मारण्याकरता म्हणून शस्त्र होतं ते. प्रभू राम पण त्याला मारू शकत नव्हते, कारण ते झोपले वनवासामध्ये, एकच व्यक्ती योग्य होती रावणाच्या मुलाला मारण्याकरता, ते म्हणजे लक्ष्मण. तर इंद्रजीताने एवढी तपस्या केली होती, एवढी तपस्या केली होती, खूप वरदान मागून घेतलं होतं की मला मारणारा जो असेल त्याला 14 वर्ष उपवास आणि निद्रा नाही घेतली पाहिजे, एवढे वरदान मागितले होते, म्हणजे मारायचंच नाही त्याला. पण तरी ज्याला भगवंताला मारायचं असतं त्याला भगवंत कसेही मारतात, मग ते वरदान असो वा नसो. तर एके दिवशी दंडकारण्यामध्ये एक बाई येते, राक्षसीन शूरपणखा, तिचं भयंकर वर्णन दिले रामायणामध्ये, आणि ती अशी फिरत असते, तिला तो राम दिसतो, एवढा सुंदर, मदनापेक्षा सुंदर हिरव्या रंगाचं त्यांची कांती, प्रकाशमान चेहरा. जरी राजवस्त्र नाही घातलेत, जरी वृक्षाची खाल घातलेली आहे, ते काय म्हणतात ना, वलकलं घातलेली आहेत जटा केली केशांची, तर सौंदर्य लपत नाही माणसाचं ना. तर तिला वाटतं की हा मला पती म्हणून मिळायला पाहिजे. म्हणजे राहते म्हणते, मी तुला वरलेला आहे, माझं मन तुझ्यावर मोहित झालेलं आहे, मला स्वीकार कर, माझी पत्नी म्हणून स्वीकार कर, आपण जंगलामध्ये फिरू, आनंद करू, आपला संसार ठाटू या जंगलामध्ये, तू मला नाही म्हणू नकोस. तर प्रभू तिला म्हणतात, देख बघ, मी एक पत्नीव्रत आहे, ही माझी पत्नी, हिला मी माझ्याबरोबर आणलेलं आहे, पण माझ्याशी तुझा काय नंबर लागणार नाही, कारण माझी आधी ऑलरेडी एक पत्नी आहे आणि मी दुसरी पत्नी करू शकत नाही. पण माझा हा जो भाऊ आहे ना, हा इथे एकटा आलेला आहे, त्याची पत्नी इथे नाही त्याच्याबरोबर, तू त्याच्याबरोबर ट्राय करून बघ. तो पण तितकाच सुंदर, तिच्याकडे बघते आणखी मोहित होते. म्हणून लक्ष्मणा, मला पत्नी म्हणून स्वीकार कर, आपण जंगलामध्ये संसार थाटू. तो म्हणतो, हे बघ, प्रॉब्लेम असा आहे, मी तुझे लग्न करायला तयार आहे, परंतु मी ना ह्यांचा दास आहे, माझं एकच काम ह्यांची सेवा करणे. तू माझे लग्न केलंस, तुला पण दासी बनायला लागेल आणि दोघांची सेवा करायला लागेल. म्हणजे माझ्याच लग्न करून तुला काय पद मिळणार, दासी पद मिळेल तुला. म्हणून उगाच तू टाइमपास करू नकोस, कारण तू, मी काय राजा नाही आहे, मी दास आहे ह्यांचा, त्यामुळे तू फार तर काय बनशील, दासी बनशील. मग ती परत रामाकडे येते, ते म्हणते तू नाही म्हणतो, तुम्ही आता हो म्हणा. मग तो म्हणतो, असं कसं शक्य आहे, ही माझी पत्नी ऑलरेडी आहे. मग तिला वाटतं की ही बाई जी आहे ना, हा प्रॉब्लेम आहे, या बाईला मी खाऊन टाकले म्हणजे मग हा मनुष्य जरा विरक्त होईल आणि मला हो म्हणेल. जोपर्यंत ही आहे त्याचं मन तिच्यावर पडलेलं आहे, म्हणून ती आता दोघांच्या वरून कंटाळून तिच्यावर झेप घालत जाते. तेव्हा राम म्हणतात, बस आता लक्ष्मणा, टाईमपास बस झाला, आता जायचा इलाज कर. तर ती सीतेला जाऊन अशी खायचा प्रयत्न करणार तितक्यात त्यांनी तलवार उपसून नाक आणि कान छाटून टाकले त्याची, आणि ती मोठी किंकाळी भरली, एकदम मोठी जंगलामध्ये दुमदुमली किंकाळी त्याची. कारण अचानक नाक हे ना खूप, आपल्या नाकला असं मारलं तरी असं खूप दुखतं, झुम 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 होतं. ते एका क्षणामध्ये अगदी अचूक आपली तलवार चालवून प्रभू लक्ष्मणाने आणि कान आणि नाक कापून टाकलं आणि गोदावरीच्या पलीकडे टाकलं नाक. तर त्या भागाला म्हणतात नासिक, ज्या ठिकाणी नासिका कापून टाकून दिली त्या ठिकाणी त्याचं नाव नासिक. आणि गोदावरीच्या त्या ह्या किनाऱ्याला नाव म्हणतात तपोभूमी, तपोवन, ज्या ठिकाणी त्यांनी तपस्या केली प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने. गोदावरीमध्ये दंडकारण्य क्षेत्र जे आहे त्याच्या पलीकडचा भाग नासिक आणि याच्याकडचा भागाचं नाव तपोवन. तर त्यावेळी जे डडकाळी फोडत किंवा काय म्हणत मी किंकाळी फोडत किंवा मोठ्याने ओढत आक्रोश करत करत ती पळून जाते तिकडनं, आणि तिला फार म्हणजे अपेक्षा नसते की असं काहीतरी होईल म्हणून. तेव्हा प्रभू रामचंद्रांना कळतं की आता आपण स्त्रीचा अपमान केलेला आहे, तर स्त्री गप्प बसणार नाही, ती बदला घेणार, आणि ती राक्षसीन आहे आणि या दंडकारण्याला खूप खूप राक्षसाचा निवास आहे. ते तिकडे रावणाचे भाऊ होते खर, दूषण आणि त्रिशीर, हे तीन महाभयंकर योद्धा तिकडे राहत होते आणि 14,000 सैनिक राक्षसी तिकडे त्या जंगलामध्ये गस्त घालत असतात. हे प्रभूंना माहीत होतं, म्हणून ते बोलले, लक्ष्मणा तू जंगलात जा, जरा थोडी लाकडं तोडून घेऊन ये. त्याला जंगलात पाठवून दिलं आणि सीतेला घेऊन गोदावरी आणि कपिला नदीच्या संगमावरती आले. तिकडे एक तपोभूमीमध्ये एक नदी आहे, तिचं नाव आहे कपिला. त्याची पण एक फार मोठी गोष्ट आहे, त्या पण काहीतरी पुन्हा सांगू तुम्हाला. आणि त्या ठिकाणी कपिला आणि गोदावरीचा संगम आहे, एक थोडं ब्राऊन रंगाचं पाणी आणि एक निळ्या रंगाचं पाणी असं एकत्र येऊन मिळतं तिकडे, आणि तिकडला म्हणतात अग्नितीर्थ, आणि नाव आहे त्याचं नाही त्रिदेव तीर्थ पण नाव आहे त्याला. तिकडे त्या नदीच्या संगमावरती अग्नीचं मंदिर आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांची मंदिरे पण आहेत, कुंड आहेत, कुंड अशी त्रिदेव कुंड आणि अग्निकुंड आहे तिकडे. तर तिकडे लक्ष्मणांना सांगता प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन गेले आणि ते तिथे पोचल्या अग्निदेव प्रकट झाले, ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भगवंतांनी सीतेला अग्नीला अर्पण केली. ते म्हणाले, माझी पत्नी जी आहे ही फार पवित्र पवित्रोत्तम पत्नी आहे, उत्तम पत्नी आहे, हिला कोणीही स्पर्श करू शकत नाही माझ्याशिवाय. तर तुमच्याकडे मी तिला ठेवणार आहे सुरक्षा करता म्हणून, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला एक छायासीता द्या, म्हणजे तिच्यासारखं दिसणारी पण ती नाही, आणि माझी पुढची लीला जी आहे ती मी तिच्याबरोबर काढणार. आणि छायासीतेला घेऊन अग्नीच्या पुत्रीच्या प्रमाणे घेऊन ते तिला परत कोटीत आले. आणि थोडा वेळ लक्ष्मण परत आले. लक्ष्मणाला काही ठाऊक नाही काय झालं आहे, मध्ये काय बदली झाली ते माहीत नाही त्याला. त्याच्यानंतर शूर्पणखा आपल्या तिन्ही भावना घेऊन आली, खर, दूषण आणि त्रिशीर. पहिला आला त्रिशीर. त्रिशीर म्हणजे काय, एक खांद्यावर तीन डोकी, त्रिशीर. एवढा महान पराक्रम म्हणजे असे तीन पर्वत जणू काही येत आहेत आकाशातनं खाली हमला करण्याकरता असे. त्याच्यानंतर दूषण, त्याच्यानंतर खर, मोठा भाऊ सगळ्यात. आणि असं म्हणतात की लक्ष्मण तू ह्या सीतेला घेऊन गुफेत जा, म्हणजे कुठची नवीन आणली सीता ना ती, त्याला माहीत नाही ती, ते सेफ दिसतं ना ती. तू सीतामाईला घेऊन गुफेत जा आणि तिचा पहारा कर, मी एकटा ह्यांना सगळ्यांनी सांभाळतो. असं म्हणतात की 45 मिनिट म्हणजे 45 मिनिटामध्ये प्रभूंनी 14,000 सैनिक आणि 3 सेनापती यांना खात्मा केला. आणि शूर्पणखा पाहत होती की कधी बाण इतना काढतात, कधी धनुष्य लावतात, कधी ओढतात आणि सोडतात, हे डोळ्यांना दिसत नाही एवढा स्पीड, अशा हवेच्या गतीने, म्हणजे कळलंच नाही समजा आपला पंख कसा असतो, असा फास्ट फिरला की काय दिसतं, एक गोल दिसतो फक्त, 3-4 पाती आपल्याला दिसतात का, नाही दिसतात. ते जितक्या वेगाने फिरतात ते आपल्याला काय दिसतं, फक्त एक गोल दिसतं, गोल असं पांढऱ्या रंगाचं. तसं त्यांना फक्त दिसतं गोल, एक काय गोल, धनुष्य काढणे, बाण काढणे, धनुष्याला लावणे, धनुष्य खेचणे आणि सोडणे आणि परत ते चक्र चालू असं. 45 मिनिटांमध्ये 14,000 राक्षस मृत्युमुखी पडतात. दंडकारण्यामध्ये नुसता खच असा, मासांचा खच, तुटलेले हात आणि रक्त आणि डोकी आणि तलवार पकडलेले हात आणि गळ्यामध्ये अलंकार घातलेले गळे असे पडलेले सगळे, मृत्यू मुकुट पडलेले असे सगळे, बेचिराग झालेले एकटे प्रभू व जमिनीवर उभे, रथावर पण उभे नाहीत, वल्कला घालून एक धनुष्यबाण घेऊन जटाधारी भगवंत, आणि ते रथावरती उभे राहून शस्त्र अस्त्र घेऊन दिव्यास्त्र फेकणारी माणसं, त्यांना प्रभूंनी केवळ पाऊन ठसा संपवून टाकलं. आणि ते पाहून शूर्पणखा एकदम घाबरून गेली आणि पळून गेली तिकडून. कुठे गेली? स्ट्रेट लंकेला गेली, स्ट्रेट. आणि तिकडे लंकेमध्ये रावण जे आहेत ना, ते नाच गाण्यामध्ये दंग होते एकदम, मदिरा पान नित्य एकदम दंग. ते मोठे होते भैया एकदम, सगळे बायका बिका सगळ्या पळून जात, नाचणाऱ्या सगळ्या. काय झालं म्हणतात, काय झालं? अरे तुझ्या नाकावर रक्त, तुझ्या कानातून रक्त वाहते, कोणी तुझी तुझी अशी अवस्था केली? म्हणतात काय सांगू तुला भाऊ, त्या जंगलामध्ये एक तुच्छ मानव दोघं आलेले आहेत. तुच्छ मानव म्हणजे तुच्छ का, कारण राक्षस लोक माणसांना नाश्त्यामध्ये खातात. दो तुच्छ मानव आए हैं जंगल में, कहते वो राजकुमार है, अयोध्या के राजकुमार. उनके साथ एक सुंदर स्त्री भी थी. वो स्त्री इतनी सुंदर थी कि मैं तिचं वर्णन करते, तिचे डोळे, तिचे केस, तिची कांती, तिचे काय काय वर्णन करते ती त्याला असं पेटवण्याकरता. ते म्हणते भाऊ ती एवढी सुंदर बाई तर मला वाटलं की जगातली प्रत्येक सुंदर वस्तू तुला मिळायला पाहिजे, कारण तू रावण आहेस, त्रिलोक विजयी रावण आहेस तू. ह्या जगातली सगळ्यात देवतांच्या लोकातली, पृथ्वी लोकातली, नरकार लोकातली जितकी जितकी सौंदर्यवान वस्तू आहे ती तुला मिळायला पाहिजे. ह्या भावनेने तिकडे मी गेली होती की ती बाई तुला मिळावी म्हणून, आणि तिला मी घ्यायला तुझ्याकरता जेव्हा गेली तेव्हा त्या दुष्ट लक्ष्मणाने तलवार काढून माझे नाक आणि कान कापून टाकले. भाऊ माझा खूप मोठा अपमान झाला आहे, मी तुझ्याकरता म्हणून गेले होते आणि मला अजूनही असं वाटतं की ती बाई तुझी व्हावी, तुझी पत्नी व्हावी, तुझ्या अंतःपुराची शोभा वाढवावी तिने. तुझ्या अंतःपुरात हजारो राण्या आहेत परंतु ही बाई इतकी सुंदर आहे की तुझ्या सगळ्या राण्या फेक्या पडतील तिच्यासमोर, असं तिचं वर्णन करून. म्हणजे काय ती गेले होते कशाकरता, तो उद्देश वेगळाच, परंतु भावाला पेटवण्याकरता सांगते काय वेगळंच. हां कारस्थान कसं आहे बघा तिचं, असं माझ्या बहिणीची अशी अवस्था करायची हिंमत त्या तुच्छ मानवांची. तर ते म्हणते भाऊ तू कसंही करून त्या बाईला उचलून घेऊन ये आणि त्या दोघांना पण उचलून घेऊन ये, त्या बाईशी तू लग्न कर आणि त्या दोघांना माया सुपूर्द कर, मग मी माझ्याप्रमाणे त्याला शिक्षा देते.
हा आता चाललो, माझ्या बहिणीची, माझ्या बहिणीची म्हणजे त्रिलोक विजयी रावणाच्या बहिणीची निंदा करण्याची आणि अपमान करण्याची हिंमत, त्याला जगाला जगामध्ये जगायचा अधिकार नाही. आत्ताच चालू निघून थळ आले मारेच्याकडे.
मी तुम्हाला काल सांगितली गोष्ट मारेच्याची, काय सांगितली गोष्ट मारेच्याची, ज्याला रामाने एक बाण मारला तर ते 12,000 योजन आकाशामध्ये उडलं आणि समुद्रामध्ये पडलं आणि 6 महिने बेशुद्ध पडलं, ते मारीच. ते कोण? ते काका राम, रावणाचे अतिशय वीर आणि जादू टोणाच्या विद्येमध्ये अतिशय पटाईत. परंतु रामाकडून बाण खाल्ल्यानंतर संन्यास घेतला, संन्यास की आता हे काम बंद करायचं, आता बस झालं, आता आपलं काम. त्या मारुचाकडे गेले जे संन्यास घेऊन जप करत होते. ते म्हणतात महाराज, महाराज म्हणतात महाराज असं अचानक तुम्ही माझ्याकडे आलात, मला बोलून घ्यायचं ना, एवढी इमर्जन्सी काय आहे? ते म्हणजे अशीच इमर्जन्सी आहे म्हणून आलो आहे. म्हणलं काय सांगा, काय करू तुमच्याकरता? तो म्हणते राम नावाचा एक पुरुष मनुष्य जंगलामध्ये आलेला आहे आपल्या भावाला घेऊन, त्यांच्याबरोबर एक सुंदर स्त्री आहे. तर राम नाव घेता घेता घेतल्याबरोबर जेव्हा कानात पडतं तेव्हा तो कापायला लागतो. असं असं काय म्हणतात, राम 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 राम. काय झालं, माझं काय बोलणं ते पहिले ऐकून घे. तो म्हणतो त्याची जी पत्नी आहे ती मला पत्नी म्हणून पाहिजे आहे. महाराज म्हणतो महाराज अहो तुमच्या अंतपुरामध्ये 1000 राण्या आहेत, पतिव्रता म्हणून जी प्रसिद्ध आहे जगामध्ये पूर्ण ती 3 लोकांमध्ये तुमची पत्नी मंदोदरी. हां आपण जेव्हा लग्न करतो ना तेव्हा अनेक मंत्र म्हणतो, त्या मंत्रामध्ये रावण आणि नाव पण म्हणतो आम्ही, रावण मंदोदरया. कुंकुम लावताना हे सिंदूर दान करताना आम्ही शंकर पार्वती राम राम सीता लक्ष्मीनारायण आणि राधाकृष्ण आणि नल दमयंती आणि भरपूर नावं घेतो, त्यात रावण आणि मंदोदर नाव पण घेतो. रावणाकरता घेत नाही, मंदोदरीकरता घेतो, कारण ती महान पतिव्रतामध्ये गणले जाते. तर खूप मोठी पतिव्रता होती, गांधारी तशी पतिव्रता होती. तर ते म्हणतो की तुला मंदोदरसारखी एक महान पत्नी आहे, तिच्यात तू मन लाव, तू आगीच्या गोळ्याशी खेळ करू नकोस. ही सीता जी आहे ना ती अग्नि का आग का गोला है वो आग का गोला, महाराज इस आग के एक बोले के चक्र में मत पड़ो, आपके पत्नी के अंदर अनुराग रखो और ये चक्र में मत पड़ो. पराई स्त्री अग्नि का गोला होती है और वो सारे कुल को नष्ट कर देती है, इसलिए व्यभिचार नहीं करना तात, महाराज व्यभिचार नहीं करना. रावण काय म्हणतो, तुझ्याकडे मी उपदेश ऐकायला आलेलो नाही, उपदेश करण्याकरता आलेलो आहे. आणि राजा जेव्हा विनंती करतो तीच त्याची आज्ञा असते, त्यामुळे तुझी बाष्पळ बडबड बंद कर आणि मी सांगेल ते ऐक, आणि जर ऐकणं नसशील आता तुझी खांडोळी करतो. तर महाराज काय म्हणतो, एवढं समजावलं समजत नाही, आता जर आपल्या राजाकडनं वध झाला तर नरक प्राप्ती होईल, शत्रूकडनं मृत्यू प्राप्त झाला तर स्वर्ग प्राप्ती होईल. चला ह्यांच्यापेक्षा, ह्यांच्या हातून मरण्यापेक्षा शत्रूच्या हातून मिळालं बरं. काय करायचं म्हणतं, म्हणून मारीच तू एक सोनेरी हरिण बन. या जगात असं हरिण कुठचं नसलं पाहिजे ज्याची चामडी सोन्याची असली पाहिजे, त्याच्यावर नक्षीकाम असलं पाहिजे, त्याच्यावरती शिंगावर नक्षीकाम असलं पाहिजे, हिरेमध्ये जडलेले असले पाहिजे. आणि ते हरिण बनून तू दंडकारण्यामध्ये सीतेच्या पर्णकोटीच्या आसपास फिरायला लाग, असं मोहक एकदम पाय टाकून असे छान छान आवाज करत जा, मग ती तुला बघेल, मग तिला मोह होईल तुझा की मला हा हरण पाहिजे, मग ते आपल्या पतीला सांगेल की पतीदेव तुमच्याकडनं मी आजपर्यंत काहीच मागितलं नाही, आता मागते. आपण जेव्हा आता 14 वर्ष संपत आलेलं आहे, आता फारच कमी काळ उरलेला आहे, तर मला हे हरण घेऊन जायचं आहे अयोध्येमध्ये, सगळ्या मैत्रिणीनं दाखवायचं आहे, बघा आपल्या जंगलात नाही इथली मस्त वस्तू आपण आणली आणि ती आपल्या माझ्या दरबारी राहील, माझ्या घरात राहील, म्हणजे मला किती आनंद होईल ते बघून. तर प्रभू म्हणतात, प्रभूंना माहिती आहे ना ते सगळं सृष्टी निर्माण करतायत ना, 84 लक्ष योनी त्यांनीच बनवल्या आहेत ना, तर त्या योनीमध्ये अशी कुठची प्राणी बसत नाही, त्यांनी निर्माण केलेलं नाही. तर सीता म्हणते की देवा मी तुम्हाला काही आजपर्यंत मागितलं नाही, आता माझी एकच इच्छा पूर्ण करा. तर म्हणलं ठीक आहे लक्ष्मण, मी जातो धनुष्य घेऊन तुझी रक्षा करीत उभा राहून, आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये मी परत येईपर्यंत हिला सोडून जायचं नाही कुठे. आणि ते बाण घेऊन निघतात. तर प्रभू काय म्हणतात की बघा, आता स्त्री हट्ट आहे ते आग्रह करते आहे, जर तो असेल राक्षस तिचं वध करीन, नसेल तर त्याला घेऊन येईन, म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही, ठीक आहे. तर मला वाटलं की बाबा काहीतरी चिटिंग केलेलं आहे, काहीतरी कपट याच्यामध्ये, तर मी त्याला वध करून संपवून टाकेन. पण लक्ष्मण म्हणतो, लक्ष्मण इथून घालायचं नाही, मी येईपर्यंत जातात. आणि ते हिरण इतकं चतुर असतं की दूर 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 जाऊन जाऊन दूर दूर जाऊन 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 ते रामाला खूप लांब होऊन जातं. तेव्हा रामाला फार वेळानंतर कळतं की हा राक्षस आहे मारीच. मग ते बाण काढतात आणि त्याला मारून टाकतात. पण मरताना पण तो मारीज रामाच्या आवाजामध्ये सीते सीते लक्ष्मण लक्ष्मण मला वाचवा असा आक्रोश करतो मरताना सुद्धा. त्यांच्या कपटाचा एक भाग असतो तो की जर तू मेलास ना तरी पण मरताना रामाच्या आवाजात ओरडायचं, मी दोघं ते बिथरले बाय तिकडे. त्याला खूप आश्चर्य वाटतं, अरे बाप रे इतका दूर आपण आलो आहेत आणि हा माझ्या आवाजाने त्यांना बोलवते, म्हणजे झाला घात झाला आता घात, म्हणजे दोघं तिकडे बिथरणार. आणि निश्चित रूपाने जेव्हा ती आरोळी ऐकली त्यांनी सीते लक्ष्मण मला वाचवा, सीता म्हणते ऐकलंस लक्ष्मण ऐकलंस तू, हो ऐकते ना, अहो माव बहिणी तो राक्षस आहे, तो मारीच राक्षस आहे, तो कपटी आहे, त्याच्या कपटाचा हा एक भाग आहे, म्हणून तो माझ्या मोठ्या भावाच्या ज्येष्ठ भ्राताच्या बाणातून जेव्हा तो मरतो आहे तो मुद्दाम त्याच्या आवाजामध्ये आक्रोश करतो आहे, त्याकरते मी इकडून निघून जावं म्हणून. याच्यामध्ये फार मोठी षडयंत्र आहे बहिणी, तुम्ही नका विचलित होऊ, माझे प्रभू इतके पराक्रमी आहेत त्यांना कोणी मारू शकत नाही, तुम्ही शांत राहा, काहीही होत नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता काही वेळा ते परत येतील, सगळं सांगतील काय झालं ते. लक्ष्मण पुन्हा पुन्हा मला आवाज येतो आहे, पुन्हा पुन्हा आवाज येतो आहे, आणि तू असं जणू काय झालं म्हणून सा उभा आहेस. वहिनी मी तुला सांगितलं ना, शांत राहा, माझे प्रभू खूप पराक्रमी आहे त्यांना कोणी मारू शकत नाही, हा मारीच राक्षस आहे, तो मुद्दाम त्या आवाजामध्ये ओरडतो आहे, आपण दोघं विचलित व्हा म्हणून, काही होणार नाही माई वहिनी, तुम्ही शांत उभे राहा. ते म्हणते आत्ता मला कळलं, आज मला कळत आहे की तुम्ही माझ्याबरोबर आमच्याबरोबर वनवासामध्ये एवढी यायला उत्सुक का होता, तुम्ही या दिवशीच वाट बघत होता की माझ्या पतीचा मृत्यू होईल आणि मग तुमच्याबरोबर मी माझ्याबरोबर तुम्हाला आनंद घेता येईल. ते लक्ष्मणाला एवढं वाईट वाटलं ऐकलं, एवढं वाईट वाटलं. म्हटलं भाभी तुम्ही असं कसं बोलता, मला सांगतोय तुम्ही एवढं भावनावश होऊ नका, एवढं बिथरू नका, आत्ता येतील रामचंद्र प्रभू आणि सांगतील सगळ्या गोष्ट काय ते. नाही चालता हो माझ्या नजरेसमोरून, मी एकटी मरून जाईन जंगलामध्ये पण तू इकडून चालता हो. मध्ये निघून गेले, काय करणार एवढं वाईट बोलल्यानंतर काय करणार, मध्ये निघून गेले. रस्त्यात राम भेटले, अरे लक्ष्मणा तू काय करतो इथे, तुला बोललो होतो ना मी येऊ नको म्हणून. काय करणार भाऊ, वहिनी असं बोलली म्हणून आलो, विवश झालो विवश, काय करणार मी. त्यांना खूप समजावलं, अरे मूर्ख मुला मूर्ख माणसा तू का आलास, आता घात झाला घात झाला घात झाला, हेच त्यांची योजना होती, तुला आणि मला तिकडून हलवायचं आणि मग घात करायचा. आता आपल्याला परत गेल्यावरती पर्णकुटीमध्ये सीता भेटणार नाही एवढी मला खात्री वाटते. निश्चित त्यांनी येईपर्यंत रावण तिथे ऋषीरूप धारण करतो आणि सीतेला पळून नेतो. तर आपण आतली कथा इथं संपूया, थोडंसं याचं विवेचन करू. विवेचन, लक्ष्मण जे आहेत ना ते गुरुस्थानी आहेत आणि प्रभू तर प्रभूस्थानी आहेत, तर गुरूंची आज्ञा कधीही तोडता कामा नये. जेव्हा मनुष्य गुरूंची आज्ञा तोडतो तेव्हा घात होतो त्याचा, तेव्हा माया त्याचं हरण करून घेऊन जाते. सीता ही आपण सगळे जीवरूपी आहे स्थानामध्ये आहे, तर आपण जेव्हा गुरूंची आज्ञेमध्ये बसतो तेव्हा एकदम सेफ असतो, सुरक्षित असतो. आणि जेव्हा आपण गुरुची अवज्ञा करतो, त्यांची आज्ञा तोडतो, त्यावेळी माया जी आहे रावणरूपी ती आपल्याला हरण करून घेऊन जाते आणि प्रभूंकडून विभक्त करून टाकते. हे या गोष्टीचं सार आहे. तो रावण पण कसा, माया पण कशी असते, एकदम अशी मोहक रूपात येते, रावण काय दहा तोंड घेऊन तिथे आला होता भयंकर रूपामध्ये, तिथं पडत गेली नसती, तो ऋषी बनून आला. तिचे संसार काय, तिचे संस्कार काय त्याचे, की ऋषी दारी आले त्याची सेवा करायची असते, त्यांना फळं फुलं द्यायला पाहिजे, त्यांची पूजा केली, पादपूजा केली पाहिजे, ही त्याची संस्कृती आहे, ती आपल्या वडिलांकडून शिकून आलेली आहे. तर ऋषी दाराशी आला तो म्हणतो भूक लागली आहे मला, मी दमलेलो आहे, मला भोजन दे, ते जाते सेवा करायला, आणि लगेच मग तो आपलं रूप धारण करतो. तू कोण आहेस म्हणते, मैं दशानन त्रिलोक विजयी रावण, हा 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 हा. आता तू माझ्या अंतपुराची शोभा होशील, या जंगलात राहून काय करतेस, ते जटाधारी पुरुष ते काय तुला करणार, तुझे रक्षा करणार, त्यांना आम्ही नाश्त्यामध्ये खातो, ते काय तुझी रक्षा करणार, माझ्या अंतपुरात ये, माझ्याकडे बघ, मी किती मोठा वीर आहे, किती पराक्रमी आहे, किती सुंदर आहे, हां जगातल्या सगळ्या बायका माझ्यावर मोहित आहेत, माझ्याकडे पाया पडतात माझी, मला आमचं करून घ्या म्हणून, म्हणजे माझे लग्न करा म्हणून. तर तो रावण ज्याच्या अंतपुरात हजारो बायका आहेत, ज्याने विनवण्या करून लग्न करून घेतल्या माझ्याबरोबर, तो रावण तुझ्याकडे विनवणी करतो आहे, तुझं किती भाग्य आहे की मी लंका सोडून तुझ्याकडे मागणे घालण्याकरता आलं, तुझं एवढं किती भाग्य आहे. तू ह्या यकश्चित तुच्छ पुरुषांसमोर राहण्यापेक्षा माझ्याबरोबर येऊन रावण पत्नी म्हणून राहा. माझी ती अग्रपत्नी आहे पटराणी जी आहे मंदोदरी, तुझे पाय धुवेल, सगळ्या राणा तुझ्या सेवक सेविका बनतील, तुलाच मानतील, चल माझ्याबरोबर. ते म्हणते नाही मी तुझ्यावर येणार नाही. म्हणजे कशी येणार नाही, म्हटलं उचलून घेऊन जातो. का, जर लक्ष्मणाचा अपमान केला नसता तर काय झालं नसतं, पण लक्ष्मणाला एवढं वाईट बोलली, एवढं वाईट बोलली की लक्ष्मणाला किती दुःख झालं असेल, विचार करा तुम्ही. ज्या माणसाने सीतेच्या पायाच्या वर कधी पाहिलंच नाही, त्याचा प्रूफ काय, जेव्हा सीता रावणला जातो ना उचलून घेतो ना, तर तिला त्याच्या आधी अनसूयाने अलंकार दिलेले असतात. ते एक चांगली गोष्ट आहे रामायणामध्ये. ती महासती अनसूया जी आहे ना, अत्री मुनींची पत्नी आहे, तिला भेटण्याकरता म्हणून राम सीता लक्ष्मण पोचतात. तर सीता ती अनसूया महासती असते, ते म्हणते की तू पण महासती आहेस माझ्यासारखीच, तर हे माझे अलंकार घे, तुला जंगलामध्ये दोन गोष्टी लाभ होईल हे अलंकार घातल्यामुळे, तुला भूक कधी त्रास देणार नाही, म्हणजे तू भुकेने कधी त्रस्त होणार नाहीस, जंगलामध्ये काय खायला मिळेल नाही मिळेल काय माहिती, तर ह्या अलंकार घातल्यामुळे तुला कधी भूक लागणार नाही, म्हणजे भूक लागेल पण तुला त्रास होणार नाही भुकेमुळे, आणि ह्या अलंकारामुळे तू नेहमी एकदम तजेलदार दिसशील, पतिव्रता दिसशील, एकदम चांगली सती दिसशील तू. आता तिला रावणाने उचलून नेली, म्हणजे काय करायचं, आता काय करायचं मला सुचे ना, मग तिने दागिने काढून टाकायला सुरुवात केली, म्हणजे कमीत कमी ज्या रस्त्यावर मला घेऊन गेले, ज्या दिशेने घेऊन गेले, तिथे दागिने बघून तरी येतील तिकडे त्या दिशेने. तर रावण जेव्हा त्याला घेऊन जातो तेव्हाही दागिने फेकते रस्त्यामध्ये, आणि मग राम आणि लक्ष्मण येतात, आणि निश्चित रूपाने तुला सीता सापडत नाही, तिथे सीता इज गॉन फिनिश्ड. जंगलात ते शोध घेतात, शोध, तेव्हा त्यांना दागिने पडलेले भेटतात. तर राम म्हणतात हेच का रे दागिने सीतेचे, तर सीता म्हणतो भाऊ मी तर हे दागिने ओळखत नाही, मी फक्त पैंजण ओळखतो, कारण आजपर्यंत मी कधी वहिनीच्या पायाशिवाय दुसरं काय पाहिलंच नाही, म्हणजे मला कसं कळणार की हातामध्ये बांगडी कुठची आणि गळ्यात हार कुठचा आहे, ते पायात जे पैंजण ते फक्त मी ओळखतो. एवढा महान होता लक्ष्मण, त्यांनी इतक्या वर्षात कधी तोंड वळगून बहिणीला पाहिलं नव्हतं. अशा माणसाला त्या सीतेने एवढे कठोर शब्द सांगितले ना, तर किती दुःख झालं त्याला, किती दुःख झालं असेल, पण काय करणार आता, अपमान झाला, निघून आला, हरण झालं, रावण घेऊन गेला तिकडे त्याला, आणि मग पुढचं रामायण फार मोठं आहे. तर रामायणातली प्रत्येक घटना जी आहे ना ती अतिशय बोधक आहे, प्रत्येक घटनेला आपल्याला काही उपदेश अवेलेबल आहे त्यामध्ये, उपलब्ध आहे आपल्याला, ते समजून घेणं फार आवश्यक आहे. रामायण कथा तर आहेच, ती मनोरंजक कथा तर आहे, चांगली कथा आहे, परंतु त्याच्यापुढे आणखी छोटीशी कथा अशी आहे की मग प्रभू राम एकदम व्याकुळ होतात, सीते 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 म्हणून हाक मारतात जंगलामध्ये, त्या पक्ष्यांना विचारतात, त्या वेलींना विचारतात, झाडांना विचारतात, वन्य देवता ग्राम्य देव सगळ्यांना पुकारतात, कही तुमने मेरे मृगण्य सीता को देखा है, तुम्ही पाहिल्यात का, कुठून गेली ती निघून, तिला कोण घेऊन गेलं, कोणी बोलत नाही, सगळं जवन सुन्न झालेलं असतं. तर त्यावेळी आकाशामध्ये विमानात बसून पार्वती आणि शंकर चाललेले असतात दंडकारण्याच्या वरून. तर पार्वती काय म्हणते, बघा बघा स्वामी हे तुमचे प्रभू, किती व्याकुळ आहेत पत्नीमुळे, बघा किती त्यांना मोह झाला आहे पत्नीचा आपल्या. तर शंकर म्हणतात नाही गं बाई, त्यांची लीला चालली आहे पृथ्वीवरती, त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि अवतारात ते लीला करतायत. ते असे पत्नीमुळे व्याकुळ झाले, ते विरक्त मनुष्य आहे. त्याने काय म्हणतात मी विरक्त, बघा ते कसं झाडाला मिठे मारते, कसं रडतंय, कसं हाक मारते, बघा जरा. त्यामुळे नाही, तू असा मोह करून घेऊ नकोस, ते आपले प्रभू आहेत, ते लीला करतायत पृथ्वीवरती येऊन. त्यांच्या आता पत्नीचं हरण झालेलं आहे, तर रावणाचा वध करण्याचं सगळं ते काम चालू आहे त्यांचं. म्हणजे नाही, मला परीक्षा घ्यायची आहे, ते खरंच प्रभू आहे का आणि कोण आहे. म्हणून शंकर म्हणतात जा, ठीक आहे जा, तुला एवढं पटत नसेल ना जा, तूच परीक्षा करून आपण आपलं समाधान करून घे. तर पार्वती देवी सीता बनवून तिथे उभी राहते. प्रभू कोणा शोधतायत, प्रभू कोणा शोधतायत, सीतेला. हे सीते, हे सीते, हे ग्राम्य देवता, तुम्ही कुठे पाहिलं आहे का आमच्या सीतेला? आणि ती सीता समोर उभी राहते. प्रभूने काय करावं, दंडवत प्रणाम करतात, म्हणतात माते तुम्ही इथे कशी वाट चुकलात, प्रभू शंकर कुठे आहेत? तेव्हा त्यांना कळतं की हे लीला करतायत, त्यांना काय पत्नीचा मोह बी नाही आहे, फक्त लोक बोध करण्याकरता म्हणून ते लीला करतायत. म्हणून तिने प्रभूला दंडवत केला, माफी मागितली की तुमच्या मी संशय घेतला, तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही, हां म्हणजे अश्रद्धा प्रकट केली ना की बाई भगवंत आहे की कोण आहे ह्याची. तुम्ही पती जे म्हणते, पतीला काय म्हणते, हे प्रभू म्हणजे स्वामी तुम्ही यांची आराधना करता, यांची अवस्था काय बघा, अशी मी मनाची धारणा करून घेतली, माझा किती मोठा अपराध केला मी, मला माफ करा तुम्ही. प्रभूंना आशीर्वाद दिला, मग परत पार्वती विमानात बसून पुढे निघून गेली. आणि परत प्रभू आपले, हे सीते, हे कमलनयनी, कुठे आहेस तू, असं करत करत निघाले पुढे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभू रामचंद्र जे आहेत ना, त्यांची पूर्ण जी लीला आहे ती अशीच दुःख लीला आहे पूर्णपणे. प्रभूंनी कधी आनंद घेतला नाही, हां एकदम ऐन भरामध्ये उद्या राज्याभिषेक होणार तेव्हा त्यांना हाकलून देण्यात आलं, वनवास जंगलामध्ये राहिले, वलकल घालून आणि जटा धारण करून कंदमूळ खाऊन, हां अनवाणी 14 वर्ष, 14 वर्ष एवढा आतंक, सीता हरण, एवढं दुःख, विराचं दुःख. आणि त्याच्यानंतर काय, परत तेच लोक, एक धोबी म्हणतो, धोबी आपल्या बायकोचे भांडत असतो, तो म्हणतो की मी राम नाही आहे, तुला घरात ठेवून गेला, तू 2 रात्री बाहेर राहिलीस, तुला माझ्या घरात प्रवेश नाही. ते रामाने केलं असेल, 1 वर्ष त्याची बायको बाहेर राहिली, म्हणजे आपल्या घरातल्या घेतली, मी नाही घेणार तुला घरात, चालते घरात नाही करणं. प्रभू रामचंद्र वेश बदलून रात्री ते फिरत असतात ना, गस्त घालतात ना, ते ऐकतात नाही, मला म्हणतात नाही नाही, मला असं म्हणजे वाचलेलं आहे की त्यांचे सैनिक ते गस्त घालत असतात आणि ते येऊन त्यांना रिपोर्ट करतात की असं असं आम्ही काल रात्री ऐकलं. मग लगेच ते सीतेला परित्याग करतात. का? तर राजा निष्कलंक असावा, कुठे संशय असता का म्हणे, म्हणून तिला पाठवून दिलं. मग तिची अग्निपरीक्षा घेतली, म्हणजे कुठे सुख आहे का? प्रभूंना पण सुख नाही, लक्ष्मणाला पण नाही, सीतेला पण नाही, कोणाला सुख नाही. का? तुम्हा आम्हाला योग्य उपदेश प्राप्त व्हावा म्हणून प्रभूने एवढा कष्ट घेतले, एवढा त्रास सहन केला, आपल्याला बोध मिळावा, आदर्श पती कोण, आदर्श पत्नी कोण, आदर्श भाऊ कोण, राजा कोण, आदर्श जे काय आपले आहेत ना रोल आपण अदा करतो ना जीवनामध्ये, ते आदर्शपणे कसे चालवावे ते लोक आपल्याला सगळ्यांना कळावं म्हणून प्रभूंनी एवढा कष्ट सहन केला आपल्याकरता. वैकुंठ सोडून आले ते पृथ्वीवरती कष्ट भोगण्याकरता, तुमच्या आमच्याकरता. म्हणून रामायण जे आहे ते अतिशय पवित्र शास्त्र आहे की जे वाचल्यामुळे आपली मती एकदम शुद्ध होते, मन एकदम पवित्र होतं, आत्मा शुद्ध होऊन जातो आणि भगवंताची कृपा जी आपल्यावर येते ती आपल्याला अनुभूती येते. असं हे रामचरित्र जे आहे ते सगळ्यांनी आबाळवृद्धांनी ऐकावं, हां मन लावून ऐकावं, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य जे आहे परम पवित्र होऊन शेवटी एक दिवशी आपल्याला भगवंत प्राप्ती करून देणार, असं रामायणाचं महात्म्य आहे. आणि एका कोळ्याने जो प्राणी मारायचा त्याच्यावर नारदांनी कृपा केली, त्याला वाल्मिकी बनवला, ऋषी बनवला आणि सत्ययुगामध्ये त्याच्याकडून रामायण लिहून घेतलं. राम केव्हा आले? पुढच्या युगात आले. म्हणजे रामायणाचं जे आहे ना स्क्रिप्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्क्रिप्ट म्हणजे काय, कथा जी आहे ना, कथा पटकथा, पटकथा ती पटकथा राम यायच्या आधी एक युग आधी लिहून ठेवली होती वाल्मिकी ऋणी नारद मुनींच्या कृपेने त्या कोळ्याचा झाला वाल्मिकी आणि त्याने एक युगाच्या आधीच लिहून ठेवलं होतं की कसं कसं होणार आणि त्याच्याप्रमाणे रामाने रामायण चालवलं आहे पूर्णपणे. म्हणजे दुसरा नायक कसाच, नायक हिरो कसा असतो, हे स्टोरी काय आहे, चलो स्टोरी में ऐसा ऐसा होने वाला आहे तो ऐसा ऐसा आपको करना है. त्याप्रमाणे प्रभूंनी वाल्मिकीने लिहिलेल्या पटकथेअनुसार पूर्ण रामायण त्यांनी चालवलं शेवटपर्यंत. आता तुम्हाला सांगितलं मी गोष्ट की कपिला आणि गोदावरीच्या ती संगमावरती भगवंतांनी सीतेला देऊन टाकली. पुढे काय झालं त्याचं? पुढे जेव्हा प्रभूंनी रावणाचा वध केला आणि मग सीता मुक्त झाली तिकडून आणि तिला आणली गेली प्रभूकडे, प्रभू काय बोलले, लक्ष्मणा चितारच लाकडाची, कारण माझी सीता पवित्र आहे की नाही हे सगळ्या जनतेला कळलं पाहिजे, म्हणून तिला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. ती जर पवित्र असेल तर तिला अग्नीचा काही परिणाम होणार नाही, ती पवित्र नसेल तर जळून जाईल. माझी अशी आज्ञा आहे की सीतेने अग्निपरीक्षा द्यावी. लक्ष्मणाला खूप दुःख झालं की भाऊ असं करू नकोस, एवढी तिने कष्ट भोगले राक्षसाकडे राहून एक वर्षभर, त्यात तुम्ही परीक्षा करता. ते म्हणलं काय करणार, मी फक्त पती नाही आहे, मी राजा पण आहे, मला माझं कर्तव्य करतं पूर्ण आवश्यक आहे, जनता काय म्हणणार उद्या. तर त्यावेळी सीतेने त्या सीतेत प्रवेश केला आणि अग्निदेवाने तिला घेतली आणि त्या सीतेला परत केली आणि बाहेर पडली ती सीता. समजलं तुम्हाला? तिकडे अग्नीने घेतली ना सीता, तिला घेऊन अग्नी सिंहासनावर बसवून बाहेर पडले. म्हणजे ते अग्नीचे ज्वाळा आणि ज्वाळा एका ठिकाणी त्या सीतेने प्रवेश केला, ती होती ना छाया सीता, ती आत शिरली आणि अग्नीत ती निघून गेली, अग्निपुरुष अग्नीकडे निघून गेली आणि अग्नी या सीतेला घेऊन सिंहासनावर बसून अग्निता बाहेर आले आणि तिला रामाला अर्पण केली. जनतेला काय वाटलं? सीता अग्निपेक्षा पास झाली. पण कोणाला रहस्य माहीत नाही आहे, लक्ष्मणाला पण माहीत नाही, लक्ष्मण जंगलात गेलो ना त्यावेळी. तर त्यावेळी भगवंतांनी ज्या सीतेला परत केली होती ती सीता भगवंतांनी परत घेतली आणि त्याच्याबरोबर त्यांनी मग संसार केला, 11,000 वर्ष राज्य केलं. अशी ही सुंदर घटना आहे. तर ते कसं माहिती आहे का, संतांनी त्याचं निरूपण केल्याशिवाय आपल्याला त्याचं रहस्य कळत नाही. रामायणाची कथा आहे, ओघवती कथा आहे, परंतु संत लोक जे आहेत ना, नारद मुनी, वाल्मिकी मुनी, असे निरनिराळे मुनी आहेत ना, ते हे सार आपल्याला सांगतात, त्याचं रहस्य काय आहे, ते याचा अर्थ काय ते आपल्याला समजावून सांगतात. तेव्हा आपलं राहण्याचं रामायणाचं जे खरं महत्त्व आहे ते आपल्याला माहिती पडतं. बोलो प्रभू रामचंद्र की, सीता राम लक्ष्मण हनुमान की, रामायण शास्त्र की जय, जय श्री राधे श्याम.